अध्याय 9 पासे ते 12 प्रेषित हा लोक जागे हा दिन त्याहाल होगे बुतडे काढणा एन रोग हारा कोना गोती एन अधिकार देनो एन ते त्याहाल देवा राजा बातमी आखा हाटी एन रोग्याल हारे कोरा हाटी दवाड्या ते त्याहाल आख्या वाटे हाटी कायज लहामा होटी जोवी बाखिनाय ते पोईशा लहामा डोगल्यो बी बेन बेन लहामा ज्या कदा गा आमे तुमा जहा ताज रोवा एन ता नेज निंगी जा जी कादा तुम्हाल खुशी को हदी नाही त्या विरुद्ध पुराव ओ या हटी तुमा त्या गावा माने निंघा तोवे तुमे पगहा बोहटा तास खेकरी टाका पासे त्या निंगीन होगे रान हारी बातमी आकता एन रोग हारा कोता गावहे गावहे फिरता लग्या तोवे ओ इरोवलिये होगे गोठे बदल हेरोद राजा उनायो एन मोठा गोटाव पड़ियो कहा का योहान मोला माने उठलो होय एह कोई कोलाक जा आखेत कोलाक एलिया इनलो है एहको आखेत एन कोलाप खूब जुना भविष्यवाद्या माने कादो तेबी पासी उठलो है एहको आखेत पेन हेरोदे आख्या माये योहाना टोलपी कापेल तेर पासे जा बदल आयो होडियो गोठी वनाय रुई हो तो कु या हटी त्याले ना तो सोंदिये उलाग्यो पासे प्रेषित हाय फिरी एन त्याय जी जी को ओलाता ती ती त्याल होगा आख्या तो वे तो त्याल आरे लेन बेतसेदा नावा गावा से हुने जागे गयो ई होमजाया तोवे लोखाटोवा त्या पहला ने गोया तोवे त्याहाल खुशे को हादीन तो त्याहा रे देवाराजा बदल बोलू लागियो एन जहाल हारा उना गोरे जाती त्याहाल तो हारे को ए देही उत्तो लागियो तोवे त्या बारा प्रेषित है उंघे येन त्या लाख्या लोखाटोवाल राजाय दे तोवे त्या चमखिल्या गावहा माय एन राना मोहा मा जायन रोवी एन खायना सोई कोई कहा का आपा ही उजाड जागे हेजे पेन ते त्याहा लाख्या तुमास त्याहाल खा हटी दा त्याहा आख्या आमा जाएन या होगा लोखा हटी ओन वेचाता आया नाय तेर पाच बाकी एन बेन मासे यहा वाची काईज नाय कहा का त्या अंदाजे 5,000 ओदमी आता तोवे ते त्या चेल्हा लाख्या अंदाजे पोनास पोनास जहा पांगात्यो कोईन त्याहाल बहुता कोआ त्याहाय त्या पोरमाने कोईन होगाल बहुता कोया तोवे ते त्यो पाच बाकी एन ते बेन मासे लेन उचे होरगा असे एन त्याल बोरकत देनी एन त्याहा टुकड़ा को इन लोखा टोवाल वाटा हटी चेल्हा पाय देना तोवे होगे जाए खाइन दाराये एन उगरला 12 टोपलो कुटका त्याहाय उसली लेदा पासे एह को जाया का तो हुने जागे प्रार्थना को तोवे चेला त्या रहता तोवे ते त्याहाल हो दिया लोक माल कु एह को आकता हा त्याहाय जवाब देनो बाप्तिस्मा को नारे योहान पेन कोलाक आकता हा एलिया एन कोलाक आकता हा का जुना भविष्यवाद्या माने को तेरी पासो उठलो है ते त्याहा लाख्या पेन तुमा माल को एहको आकता हा पेत्रे जवाब देनो देवा ख्रिस्त पासे ई का दाल मायती ओनाय एहको ते त्याहाल ताकी देन उकुम को यो एन आख्या महा पोहे खूब दुख भोगवा वडील मंडवी मुख्य याजक एन शास्त्री यहासनी नकारला जावा जीव लेवा मा येवा एन तिसरे दिही पासो जीव तो कोल जावा या गोरेज है ते होगा लाख्या जेर कादो मा पहलाने या है तर ते सोथाल विहिरायवा एन दिनाय रोज स्वतः मोता खाम उचली लेन मा पहला चालवा जो कादो त्या जीव वाचाडाय है तो त्याल गुमावी पेन जो कादो मा हटी त्या जीवाल गुमावी तो त्याल वाचाडी कहका जर कादे मा है होगा दुनिया मिवाड्या एन स्वतःल गुमाव्या नाही ते स्वतः नास को इले दो तर त्याल काय फायदो जो कादो मा एन मा वचना लाज राखी तेर महा पोहो त्या एन आभा एन चोखा देवदूता मोठे पण के यी तोवे तो त्या लाज राखी आय तुम्हाल खोरा आखू का इही उभा रोवणारा माने कादे ओढे हेते का ते देवाराज ए इताओ होदू त्याहाल मोरना अनुभव येणार रोज नाय ए बोल्यो पासे एहको जाया का अंदाजे 8 दिह कोई पेत्र योहान याकोब यहाल आरे लेन तो प्रार्थना कोरा डोगावो गयो एन तो प्रार्थना को तोवे त्या मुखा रूप बोदलाइन त्या फाड़के उजवे एन जिंगाते लागे एन देखा मोशे एन एलिया या बेनी जा त्या रे बोलचाल को लाग्या त्या उजावे को बोआला देखाया एन तो जी त्या यरुशलेमा माय मोरन ओनाराता त्या बोदेल त्या बोलेत तो पेत्र एन त्या हंगाती निंदेमाय बोआलाता पेन त्या उठ्या तोवे त्याहाल त्या उजवाडो एन त्या उंघे उभा रोवला बेन ओदमी देखाया पासे एहको जाया का त्या त्यापाने निंगी गोया तोवे पेत्रे इसुलाख्या गुरुजी तुये इहिज रोवा इहारा तेर आमा तीन मांडवे को हो, तो हाटी योक, मोशे हाटी योक एन एलिया हाटी योक। ई जी तो बोलियो या त्या सूद न आती, तो ई बोले तो वे वादवाओ तीन त्या वो सावली को उतारा गया, एन त्या वादवा माय उराया तो वे त्या बी गोया, तो वे वादवा माने ओहड़ा आवाज जायो का, ओ मा पोहो मा निवड़लो है त्या तुमा वो नया, ओ आवाज जायो तो वे ईसु योखलोज देखायो, या वो ने त्या ठावकाज रोया, एन जो गोठी त्याय देख लिया त्यो त्याहा मान्यो कायज त्या दिहा माय त्याय का दाल आख्यो नाय, पासे एहको जाया का बिहरे दिही त्या त्या डोगा वर ने उतीन एठाये ना, तो वे मोठो लोखा टोवो त्या लियन मिव्यो, तो वे देखा टोवा माने योक माहे मोठाई बोमली नाख्या, गुरुजी आय तुल रावनी को हु मा पोहा वो दोया को कहा का ओ मा योखलो योक है, एन देखा योक आत्मा याल दो है, एन ओ योकायोकी बोमल है, पासे तो याल एहको पिहवे का याल फेस ये है, तो याल खूब चुंद है, एन याल सोड़ता सोड़े नाय, त्याल काड़ी टाकवा या हटी तो चेलहाल माये रावनी कोई पेन तो त्याल काड़ता एनो नाय, ईसु आख्या ओ बिन बोरसा एन ओटावे पीढ़ी लोखाय, आय कोवे हुदो तुम्हें आ रे रहू एन तुम्हें हाऊ, तू तो पोहाल एहले, तो उंगे यह ओला माइज बूते त्याल आफ्या एन पिहवी टाक्या, पेन ईसुई त्या खराब आत्माल दोम काड़िया, एन पोहाल हरा कोईन त्या आभा पाय पासी देना, देवा ई मोठी गोती देखीन होगा लोक नोवाई को ओताला गया, ते कोला होगा कामा वोरने होगा लोक नोवाई को एत, तो वे ते त्या चेल्हा लाख्या तुमा यो गोठी हरियो दिया नमत होवा, कहा का महा पोहाल लोखा थमा दो ई देवा मा येना रहे, ए गोठ त्याल होमजाई नाय, ती त्याल होमजे नाय या हटी त्याहा पाने ती गुपचित होवा मा येनली आती, एन ये गोठे बदल त्या त्याल होदा हटी बियेत, पासे त्याहा माय मोठो कू या बदल त्याहा बोलचाल सुरू जाई, ईसुई त्याहा मोना माने विचार वोखीन योका वाहना पोहाल लेदा, एन त्याल त्यापाय उबा कोया, पासे ते त्याहा लाख्या जो कादो या वाहना पोहाल मान आवे को मानी लेहे तो माल मान है, एन जो कादो माल मान है तो जे माल दवाड़िया त्याल मान है, कहा का तुम्हा माय जो होगाने वाहनो है तोज मोठो है, योहाने आख्या गुरुजी अमहाय योका महा तो नावे कोई बुतड़े काड़ता देख्या, तो वे अमहाय त्याल दोम काड़िया, कहा का तो आम्या रे तुल नाय मानना रातो, ईसु त्याल आख्या त्याल दोम काढ़ा मा, कहा का तो तुम्हाल विरुद्ध को एनाय तो तुम्हे आर्यो है, अगला एहको जया का त्या उचे लेवा मा येना वे उंघे येनी, तो वे ते यरुशलम मा जाईना पाके विचार कोई त्या मुई ओह फिरव्या, ते त्या अगला निरप्या दोवाड़िया, तो वे त्या निंगी जाहटी तैयारी कोरा शमरोना मान्या योका गावा मा गोया, पेन त्याय त्याल मान्या नाय, कहा का त्या नेम यरुशलम से जाईना तो, ई देखीन त्या चेला याकोब एन युहान यहाय आख्या मालका जुगा माने आग पाड़ीन यहा नास ओए या हटी आमहाय उकुम कोवा ओहड़ी तो मोरजी है का, ते वोवीन त्याल दोम काड़िया, पासे त्या बिहरा गावा मा गोया, तो वे एहको जाया का तो वार चाले तो वे कादे योके त्या लाख्या तू जा कैस जाहे ता आय तो पहलाई ही, ईसुई त्या लाख्या कोलाहाल दुए एन जुगा मान्या चिढ़ाल गोरा हेता पेन माहा पोहाल मुनका टेकड़ा जागो नाय, ते बिहरा योका लाख्या मा पहलाये पेन ते आख्या मालेक पोइला माल मा भाल पुरा हटी जा दे, ते त्या लाख्या मोलाहाल त्या मोलाहाल पुरा दे तो जाएन देवा राज्या बातम्याक, त्यावो आजू योके आख्या मालका आय तो पहला ही पेन पोइला मा गोरिया महा खोबरला दे, ईसुई त्या लाख्या जो कादो अवताल आथ लावीन पहला है तो देवा राजा लायक नाही।